भक्ती मार्गामध्ये आपण रिटर्न परमात्म्याला, परमेश्वराला स्थूल पाण्याचा अभिषेक करतो. नंतर जो अभिषेक करतो तो गौमुखातून बाहेर येतो. गौमुख अर्थात प्रजापिता ब्रह्मा ही माता आहे, ब्रह्मा ही मा आहे. त्यांच्या मुखावाटे ज्ञानरूपी अमृत अर्थात भागीरथ आणि गंगा आणली. हे जे भक्ती मार्गामध्ये गायन आहे ते गौमुखाचं प्रतीक आहे. नंतर आपण पाहतो की शिवावरती नारळ हा तोडला जात नाही, एकतर पूर्ण समर्पित केला जातो किंवा गाभाऱ्याच्या बाहेर फोडला जातो. तर गाभाऱ्याच्या बाहेर फोडला जातो त्याचं कारण काय आहे? कारण परमपिता शिव परमात्मा हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाही, तो संपूर्ण आहे. आणि म्हणून आज संपूर्ण नारळ देण्याची प्रथा ही शिवाच्या मंदिरामध्ये आहे. नंतर आपण पाहतो की इतर मंदिरांचे दरवाजे जे आहेत ते मोठमोठाले आहेत, परंतु शिवाच्या मंदिराचा दरवाजा मात्र छोटा आहे की जिथं आपल्याला वाकून जावं लागतं. अर्थातच परमात्मा हा संपूर्ण विश्वाचा पालनहार ऑल मायटी ऑथॉरिटी असतानाही त्याला कोणत्याही प्रकारचा गर्व अभिमान नाहीये. आणि म्हणून भगवंत म्हणत आहे की जेव्हा तुम्ही मला भेटायला येता तेव्हा तुम्ही थोडेसे नम्र होऊन या, अर्थात निरहंकारी होऊन या, तेव्हा जीवा शिवाची भेट होऊ शकते. नंतर आपण पाहतो की परमपिता शिव परमात्म्याचं शिवलिंगाच्या रूपाने दर्शन आपण नंतर करतो, परंतु प्रथम मंदिराच्या बाहेर एक नंदी आहे आणि नंदीच्या दोन्ही शिंगांवर बोट ठेवून दर्शन घेण्याची प्रथा आज शिवाच्या मंदिरात आहे. तर दोन्ही शिंगांच्या मधून का? कारण परमात्म्याचं वाहन हे नंदी आहे, अर्थात प्रजापिता ब्रह्मा आहे. आणि ब्रह्मा अर्थातच ज्याने भक्ती मार्गामध्ये भक्ती पूजा पाठ या सर्व गोष्टींची अध्ययन केल्यानंतरही जेव्हा परमात्मा आले आणि परमात्म्याने जेव्हा ज्ञान द्यायला सुरुवात केली तेव्हा प्रमाणे प्रत्येक गोष्ट परमात्म्याची मांडली स्वीकार केली त्याचं प्रतीक आहे वाहन नंदी. अर्थात आपण एखाद्याला गोष्ट विचारली आणि त्यांनी मान डोलवली की आपण म्हणतो काय नंदी बैलासारखी मान हलवतो. अर्थातच नंदी हे प्रतीक आहे होकारार्थी, अर्थात परमात्म्याची प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं प्रतीक. तर आज आपण पाहतो की भक्ती मार्गामध्ये ज्या ज्या देवींचं दर्शन घ्यायला जातो त्यांची गाथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, परंतु परमात्म्याला न ओळखल्यामुळे किंवा सर्वव्यापी केल्यामुळे किंवा अनेक प्रकारच्या मान्यतेमुळे आज आपण परमात्म्यापासून दूर आहोत. तर सत्य परिचयाच्या आधारे आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. नंतर म्हणतो आपण की परमात्मा एक आहे आणि सत्य आहे. तर आज मग आपण परमात्मा सर्वव्यापी कसा केलेला आहे? मग सर्वांमध्ये जर परमात्मा आहे तर मग माझी जी भक्ती आहे ती मग कोणाप्रती आहे किंवा माझी जी कामना आहे ती कुणासाठी आहे? तर नंतर म्हटलेलं आहे की परमात्मा हा सर्वांमध्ये नसून सर्वांमध्ये आत्मा आहे, परमात्मा हा एक आहे. तर ह्याची काही उदाहरणं देता येतील तर परमात्मा जसं म्हटलेलं आहे की निराकार आहे, सत्य आहे. आणि निराकार परमात्मा सत्यचा परिचय प्राप्त केल्यानंतर आपल्याला निराकाराची स्मृती स्मरण हे वेगवेगळ्या स्वरूपाने करता येईल. अर्थातच परमपिता परमात्मा आपला निराकार आहे आणि निराकाराच्या स्मृतीसाठी परमात्मा सर्वव्यापी नसून आपला तो सत्य आहे. सत्य परमात्म्याचा परिचय प्राप्त करण्यासाठी आपण आज पाहणार आहोत की आज भक्ती मार्गामध्ये किंवा आज आपण दर्शन घ्यायला गेल्यानंतर म्हणतो की मी थोडं दर्शन घेऊन येते, अर्थातच परमात्मा माझ्यापेक्षा भिन्न आहे म्हणूनच मी दर्शनाची कामना करते. किंवा आपण पाहतो आजारी पडल्यानंतर आपण भगवंताला म्हणतो की हे ईश्वरा मला लवकर बरं कर, अर्थात ह्या दुःखातून बाहेर काढ किंवा संकटातून बाहेर काढ. तर आज आपल्यामध्ये जर भगवान असता तर आपण आज आजारी पडलो असतो का? किंवा गुणी तिथं गुण म्हटलेला आहे, ज्याप्रमाणे अग्नी आहे तिथं अग्नीचा गुण आहे गरम, ज्याप्रमाणे सागर आहे तर सागरीचा गुण आहे शीतलता किंवा थंड हवा देणं, ज्याप्रमाणे उदबत्ती आहे तर तिचा सुवास आहे, फुलं आहे तर सुगंध आहेत. अर्थात कुणी तिथं गुण म्हटलेला आहे. मग परमात्मा जर सर्वांमध्ये आहे तर मग त्याचे गुण कुठे गेले? तर भगवंत आपल्या सर्वांमध्ये नसून त्याचं स्थान आहे सर्वोच्च ठिकाणी, ज्याला म्हटलेलं आहे उंचा नाम उंचा धाम होऊ शकता. तर आज परमात्मा जर सर्वांमध्ये असता तर कलयुगामध्ये जो आज भ्रष्टाचार, अत्याचार, पापाचार, बलात्कार किंवा भाऊभावाची खून करत आहेत किंवा मुलं आईबाबांना मारत आहेत अशी जी कृत्य आज कलयुगामध्ये घडत आहेत, किंवा चोर आज एखाद्या घरामध्ये घुसून सर्वांना मारून टाकून सर्व सामान लुटून घेऊन जातात, अर्थातच चोरामध्येही आहे, वकिलामध्ये पण आहे, जजमध्ये पण भगवान आहे. मग भगवानाची अशी वृत्ती असू शकते का की माझं ते माझं आणि तुझंही माझं? अर्थात आज वृत्तींमध्ये जो परिवर्तन झालेला आहे तर ते सर्व मानवी मनांमध्ये जर परमात्मा आहे तर एकमेकांना आदर पाहिजे, परंतु तो आज आदर राहिलेला नाहीये. अर्थातच आज पूर्वीच्या लोकांना जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की हल्ली कशातही राम नाहीये. अर्थातच सर्वांमध्ये कोण आहे? रावण आहे, अर्थात पाच विकार आहेत. तर राम अर्थात परमात्मा आणि रावण अर्थात हे मनोविकार. तर मनोविकार वर्तमान समय सर्वांमध्ये आहेत, नक्की परमात्मा. नंतर म्हटलेलं आहे की संन्यासी पण जंगलामध्ये जाऊन तप करतात, साधना करतात, तर त्यांचाही उद्देश आहे की प्रभूजी दर्शन दो, हे ईश्वरा तू मला दर्शन दे. अर्थातच त्याच्यामध्ये नाहीये म्हणून तर तो साधना करत आहे. आणि त्याच्यानंतरही म्हटलेलं आहे की आज गीतेमध्येही भगवंताने वचन दिलेलं आहे की परमात्मा म्हणत आहेत की जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होते तेव्हा अधर्माचा नाश आणि सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी मला ह्या धरतीवर यावं लागतं, अर्थातच मी इथे नाहीये. मग परमात्मा जर सर्वांमध्ये असता तर त्यांनी म्हटलं असतं की जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होते तेव्हा मी सर्वांमध्ये होतो. तर गीतेमध्ये दिलेल्या वचनाची पूर्तता वर्तमान समय परमात्मा करत आहे. सर्वांमध्ये परमात्मा नसून सर्वांमध्ये आत्मा आहे, हे एवढ्यासाठी म्हटलेलं आहे सर्वव्यापी परमात्मा की एकमेकांनी एकमेकांना आदराने पाहावं, रिस्पेक्ट द्यावा, सन्मान द्यावा, त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. परंतु आज त्याचं आपण उलटं स्वरूप घेतल्यामुळे भक्ती पूजा पाठ हेही करत आहे एकीकडे आणि दुसरीकडे आपण म्हणत आहे की परमात्मा सर्वांमध्ये आहे. तर ही चुकीची कल्पना आहे. तर परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी आहे, ज्याला म्हटलेलं आहे की तो पाच तत्वांच्याही पलीकडे जे सहावं ज्योतिमह तत्व आहे, ज्याचा अखंड ब्रह्मांड निवासस्थान आहे, तिथे तो राहतो. आणि आपण सर्वजण धरती रूपी स्टेजवर वेगवेगळ्या नावारूपाने शरीर रूपी वस्त्र धारण करून वेगवेगळे अभिनय करत आहोत. मग परमात्मा जर सर्वांमध्ये असता तर आज सर्वांचं जीवन एक सारखं असायला हवं होतं, परंतु एक आज उपाशी आणि दुसरा तुपाशी खातोय, हे जे डिफरन्स आहे किंवा एवढं जे अंतर आहे त्याचं कारण आहे की आज प्रत्येकाच्या कर्मांची फळं प्रत्येक जण भोगत आहे. तर परमात्मा जर सर्वांमध्ये आहे तर प्रत्येक परमात्मा आपल्या कर्मांची फळं भोगत आहे असं म्हणू शकत नाहीये. प्रत्येक आत्मा आपल्या कर्मांची फळं भोगत आहे, म्हणून परमात्मा परमात्मा आहे आणि आपण मनुष्यात्मे आहोत. तर परमात्मा वर्तमान समय जे आपल्याला ज्ञान देत आहे त्याचं जे जीवनामध्ये जर आपण उतरवलं तरच खऱ्या अर्थाने सुख, शांती, आनंद, खुशी हे सर्व आपण प्राप्त करू शकतो. तर अशा पित्याचा सत्य परिचय ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीश्वरी विश्वविद्यालयामध्ये प्राप्त केला जातो. आणि म्हणून परमात्मा सांगत आहेत की वर्तमानचा काळ आहे श्रेष्ठ कर्मरूपी बीज पेरण्याचा, तरच खऱ्या अर्थाने सुख, शांती, आनंद, खुशी हे सर्व आपण प्राप्त करू शकतो. तर अशा पित्याचा सत्य परिचय ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीश्वरी विश्वविद्यालयामध्ये प्राप्त केला जातो. आणि म्हणून परमात्मा सांगत आहेत की वर्तमानचा काळ आहे श्रेष्ठ कर्मरूपी बीज पेरण्याचा, अर्थात ज्याप्रमाणे आपण पाहतो की शेतीमध्ये बीज घालण्याचा एक काळ असतो आणि त्या पिरियड मध्ये जर आपण बीज नाही घातले तर आपल्याला अनेक जन्म फळ प्राप्ती होत नाही. आणि फळ प्राप्तीसाठी आपल्याला जसं वर्तमान समयाचा काळ आहे जमा करण्याचा. नंतर आपण पाहतो की बँकेमध्येही आपण काही पैसे टाकतो सेव्हिंग खात्यावरती, जे की जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्याचा यूज किंवा इमर्जन्सीचा टाइम आपल्याला उपयोग पडावा किंवा वापरता यावे. तो वर्तमानचा काळ आहे जमा करण्याचा. आणि कोणत्याही युगामध्ये आपल्याला जमा करता येत नाही तर अनेक जन्म आपण श्रेष्ठ कर्मरूपी फळं खायचे असतील तर वर्तमान समय परमात्म्याला ओळखून आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंताशी संबंध जोडणं अति महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, तर वर्तमानचा फक्त काळच नाही तर भाग्य, काळ आणि परमात्मा तिन्ही अनुकूल आहे. आणि हे ज्याला दिव्य बुद्धिरूपी नेत्र प्राप्त झालेलं आहे तो आपला समय सफल करत आहे. टाइम पास करायचा नाहीये तर टाइम सफल करायचा, आणि सफल करण्याची विधी भगवंत वर्तमान समय देत आहे. जर आता नाही तर आपण केव्हाही हे आपलं श्रेष्ठ भाग्य बनू शकत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना ईश्वरीय निमंत्रण आहे की तुम्ही हा ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये अवश्य एक वेळ भेट देऊन आपल्या अनेक जन्मांचं कल्याण करून घ्यावं. कारण असं नको व्हायला की परमात्मा धरतीवर आला आणि आम्हाला कळालं नाही, तर भगवंत वेगवेगळ्या रूपाने तुमच्यापर्यंत मीडिया, आज पेपर किंवा वेगवेगळ्या रूपाने तुमच्यापर्यंत ईश्वरीय संदेश पोहोचवण्याचं कार्य आज मीडिया करत आहे. परंतु ते आपण आज एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने जर सोडून दिलं तर तो कुंभकरण मीच असेल. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींना जाणून घेऊन अनेक जन्मांचं भाग्य बनवणं असा हा वर्तमानचा काळ आहे, ज्याला म्हटलेला आहे पुरुषोत्तम संगम युग. अर्थात पुरुषांमध्ये उत्तम लक्ष्मी नारायण जर बनायचं असेल तर आपल्याला वर्तमान समय परमात्मा सांगत आहे संग अर्थात परमात्म्याच्या बरोबर राहण्याचा काळ. ज्याप्रमाणे आपण संगमावर जाऊन, त्रिवेणी संगमावर जाऊन जिथे गंगा स्नान करतो आणि समजतो की गंगा स्नानाने आमची शरीर स्वच्छ होतात, मन नाही. परंतु कोणता असा संगम आहे की ज्या संगमावर आपण आंघोळ केल्याने आपली अनेक जन्मांची पाप नाही शिवतात, तर तो संगम आहे आत्मा परम आत्म्याचं मिलन किंवा कलयुगाचा अंत, सतयुगाचा आरंभ मधला काळ, ज्याला म्हटलेला आहे संगम युग, परमात्मा येण्याचा काळ. ज्या संगम युगावर आपण अनेक जन्मांचं भाग्य बनवू शकतो, ज्याला म्हटलेला आहे की कलयुगातून मन बुद्धीने आपल्याला यायचं आहे परमात्म्याच्या बरोबर अर्थात संगम युगावर, आणि जायचं आहे येणाऱ्या स्वर्णिम युगात. आणि ह्या युगात जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल तर आपल्या आंतरिक मनोविकारांचा आपल्याला त्याग करायला हवा. तर मनोविकार कोणते आहेत, तर म्हटलेलं आहे की मनोविकारांचा त्याग करण्यासाठी जो ईश्वराने अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ रचलेला आहे, तर त्या यज्ञामध्ये आपल्याला मनोविकारांची आहुती द्यायची आहे. तर ते मनोविकार आहेत स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही 5 विकार आहेत, ज्याचं प्रतीक आज 10 तोंडाचं आपण रावण बनवतो. तर स्त्री पुरुष मेल फिमेल दोघांमध्येही ह्या अवगुणांची प्रवेशता आहे जी परमात्म्याला दान द्यायची आहे. आणि येणाऱ्या सतयुगामध्ये आपल्याला श्री लक्ष्मी आणि श्री नारायण म्हणून प्रवेश मिळवायचा आहे. तर याच्यासाठी परमात्मा वर्तमान समय सांगत आहेत की तुमच्या मन बुद्धीचा संबंध, जोड, कनेक्शन त्या परम आत्म्याशी हवं. अर्थात आत्म्याचा संबंध हा परम आत्म्याशी असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती आपण प्राप्त करू शकतो. ज्याच्यासाठी म्हटलेला आहे परमपिता परमात्म्याचा परिचय, संबंध, स्नेह आणि प्राप्ती. ज्याप्रमाणे एखादं बालक आहे त्याला आई बाबांची आठवणी सहजच होते कारण संबंध आहे, त्याचप्रमाणे आपण आत्मा पण परमपिता परमात्म्याची संतान अर्थात बालक आहोत, मुलं आहोत, हा परिचय प्राप्त झाल्यानंतर आठवण काढावी लागत नाही तर ती ऑटोमॅटिक आठवण होते. कारण परम आत्म्याशी आत्म्यांचा संबंध हा जुटला जातो. ज्याला म्हटलेला आहे सहज राजयोग, योग ह्या शब्दाचा अर्थ आहे कनेक्शन, संबंध किंवा जोड. योग अर्थात शारीरिक नव्हे, तर हा योग हा शब्द आहे ज्याप्रमाणे आपण दूर होण्याला वियोग म्हणतो त्याप्रमाणे जवळ येण्याला योग म्हटलेला आहे. तर योगा योग म्हणतो आपण, तर हा आत्म्याचा परम आत्म्याशी योग आहे. अर्थात परमपिता परमात्म्याशी योग करण्यासाठी अर्थात आठवण करण्यासाठी आपल्याला परम सत्याची पहचान अर्थात ओळख ही अति महत्वाची आहे. जे आपण पाहिले की परमात्मा आपल्या हा सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता आणि आपण त्यांची मुलं आहोत. तर सर्वप्रथम जसं म्हटलेलं आहे की लहान बाळ आहे तर त्याला इतर कोणाचाही सहवास किंवा परिचय जर नसेल तर तो आईशिवाय इतरांकडे कोणाकडेही जाणार नाही। थोडा मोठा झाला, स्कूलमध्ये जायला लागला की शिक्षकांची आणि दिलेला अभ्यास ह्याच्यावर तो कॉन्सन्ट्रेशन होतो। नंतर आपण पाहतो की मित्र आहेत, मित्रांमध्ये खेळण्यात मग्न होतो। नंतर बिझनेस करेल, पार्टनरची आठवण, लग्न केलं, पत्नीची आठवण, मुलं झाले, मुलांची आठवण। आता हा जो योग आहे, हा योग आपण कुठेही जाऊन शिकत नाहीये। याच्यातून त्याच्यात बुद्धी ऑटोमॅटिक जाते, जिथून आपल्याला प्राप्ती किंवा संबंध आहे। तर हाच योग आपला आत्म्याचा, परम आत्म्याशी ठेवायचा आहे। कारण योगी तर आपण आहोतच, आतापर्यंत इतरांना आठवण करत आलो, आता भगवंताची आठवण करायची आहे। आणि त्या भगवंताच्या आठवणीसाठी जिथे जिथे मन आपलं गुंतलेलं आहे, तर त्या मेडिटेशनच्या वेळेस एक शांत स्थिर त्या मनाला एक शुद्ध विचार देणं म्हणजेच योग किंवा मेडिटेशन आहे। तर आतापर्यंत देह, वस्तू, व्यक्ती, पदार्थ ह्या सर्व गोष्टींशी योग होता, तर परमपिता परमात्मेची जेव्हा आपण आठवण करतो तेव्हा हे सर्वांपासून मन बुद्धीला काढून एकाग्र करणं, अर्थातच म्हटलेलं आहे एक अंत, अर्थात एकाच्या अंताला पोहोचून ज्याप्रमाणे सागराच्या अंताला गेलं तर आपल्याला रत्न प्राप्त होतात, त्याचप्रमाणे परमपिता परमात्मा हा ज्ञानाचा सागर आहे, ज्याच्या तळाला गेल्यानंतर आपल्याला अनेक ज्ञानरूपी रत्न प्राप्त होतात। हे मेडिटेशन अर्थात योग काय काम करतो, तर ज्याप्रमाणे आपण पाहतो की सूर्यप्रकाशात जर असाच कागद जर आपण ठेवला तर तो पेट घेत नाही, परंतु त्याच्यावर जर बहिर्वक्र भिंग पकडलं तर सूर्याची किरण एकाग्र होऊन तो कागद पटकन पेट घेतो। त्याचप्रमाणे मेडिटेशन अर्थात परमात्म्याची आठवण देखील हेच काम करते। आज सर्व सूर्याची किरण जसे एकाग्र होतात, त्याचप्रमाणे मेडिटेशन मध्ये ज्ञान सूर्याची किरण एकाग्र करून आपल्या मानवी मनातले जे अनेक जन्मांचे पाप आहे त्यांना भस्म करण्यासाठी हा मेडिटेशन अर्थात योगाचा अभ्यास खूप मदत करतो। ज्याप्रमाणे मोबाईल आपण वापरतो, कोणतीही मशीन वापरतो, तर त्यांना पुन्हा रिचार्ज जरूरी आहे, अर्थात पॉवर हाऊसशी कनेक्शन। त्याप्रमाणे आज शरीर पण एक मशीन आहे, मोबाईल आहे, सिम कार्ड त्याच्यामध्ये आत्मा आहे। अर्थातच पुन्हा पुन्हा जर आपण पॉवर हाऊसशी अर्थात परमात्म्याशी जर कनेक्शन जोडलं नाही तर तो मोबाईल रिचार्ज न झाल्यामुळे आपला जो मोबाईल आहे असूनही आपल्याला यूज करता येत नाही, वापरता येत नाही। तर मेडिटेशन अर्थात आत्म्याची, परम आत्म्याशी जोड, संबंध, रिलेशन, कनेक्शन असा हा राजयोगाचा अभ्यास करत असताना आपल्याला आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत। कारण ध्यान म्हटलं की आपण डोळे बंद करतो, परंतु होतं काय की ध्यानामध्ये डोळे बंद केल्यानंतर काही वेळेस जर आपण थकलेलो असेल तर झोप पण येऊ शकते, किंवा इतर कोणते कोणते ठिकाण आपल्याला डोळे बंद केल्यानंतर दिसायला लागतात। म्हणून आपल्याला डोळे उघडे ठेवायचे आहेत। आणि ते मेडिटेशनला रेड लाईट अर्थात लाल दिवा लावला जातो, अर्थातच आपल्या आत्म्याच्या पित्याचं स्वरूप जो निराकार ज्योतिर्बिंदू आहे, तर त्या परम पित्याची आठवण होण्यासाठी हा लाल दिवा लावला जातो। आणि सपोर्टिंग सॉंग्स किंवा सायलेन्स ट्यून दिली जाते, अर्थात त्या मनाला एक सुंदर आंतरिक यात्रा करण्यासाठी घेऊन जायचं आहे त्या परमधाम मध्ये, जिथे आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचं घर आहे। तिथेच माझ्या आत्म्याचे पिता, परम पिता परमात्मा ही राहतात, ज्याला म्हटलेलं आहे सहज राजयोग। सहज राजयोग का म्हटलेला आहे, कारण कोणताही कारोबार, कार्य, वर्क करत असताना मन बुद्धीने त्या भगवंताची सहज आठवण करता येते, म्हणून याला सहज राजयोग म्हटलेला आहे। भक्ती योगही म्हटलेला आहे, कारण भक्ती योग अर्थात भावना आणखीन ज्ञान। फक्त भावना नको आहे, तर भावनेबरोबर त्या मूर्तीबद्दलचं किंवा परमात्म्याबद्दलचं ज्ञानही अति महत्वाचं आहे। नंतर म्हटलेला आहे भक्ती योग, ज्ञान योग आणि श्रद्धा योग, अर्थातच परमात्म्यामध्ये श्रद्धेबरोबर समजही हवी। आणि असा हा सहज राजयोगाचा अभ्यास आपल्याला चालता, फिरता, उठता, बसता, कुणीही, केव्हाही, कुठेही करता येतो।